Hello listeners and welcome to our English language program, Daily Current Affairs Updates. This is your RJ Priyanka and without any further delay, we begin our today's episode with our very first daily update, which belongs to the category of Important Day. World Brain Tumor Day, 8th June. On June 8th, World Brain Tumor Day is commemorated to raise awareness and educate people about their brain tumors. A brain tumor is a mass development of aberrant brain cells. There are various types of brain tumors. Some are non-cancerous while others are cancerous. Cancer can start in the brain or spread from other parts of the body to the brain as secondary brain tumors. This day was initially observed by the German Brain Tumor Association in the year 2000. The theme for World Brain Tumor Day 2023 is Protect Yourself, Keep Away from Stress. Now let's move forward to our second daily update, which belongs to the category of Important Day. World Oceans Day, 8th June. Every year on June 8th, World Oceans Day is commemorated to raise awareness about the functions of the oceans on Earth. According to the UN, the ocean produces at least 50% of the oxygen. Furthermore, the oceans absorb 30% of the carbon dioxide created by humans, mitigating the effects of global warming. We know that water covers 3/4 of our planet. It is our duty to protect our oceans and marine life from the dangers of global warming. This year, the theme for World Oceans Day 2023 is Planet Ocean. The tides are changing. Now let's move forward to our third daily update, which belongs to the category of Summits and Conferences. Laos to host ASEAN Tourism Forum 2024. The Lao government is preparing to host the annual ASEAN Tourism Forum in 2024, which will be held in Vientiane next January. The forum subject will be quality and responsible tourism, sustaining ASEAN future. According to Lao news agency, who reported Minister of Information, Culture and Tourism, Suanisavan Vignaket, as saying at a meeting to discuss event preparations. The forum will include a tourism exhibition and serves to spur tourism and further service improvement in associated businesses, Xinhua news agency quoted Suanisavan as saying. Now let's move forward to our fourth daily update, which belongs to the category of books. Dr. Vijay Darda's new book, Ringside, released by Shashi Tharoor in Delhi. Ringside, Up Close and Personal on India and Beyond, a new book written by Lokmat Media Group Chairman of the Editorial Board and former MP Dr. Vijay Darda, was recently released by renowned author and Congress MP Dr. Shashi Tharoor. The book is a gripping collection of Darda's weekly essays, which were published between 2011 and 2016 in Lokmat Media Group newspapers and other significant national and regional dailies in the country. According to the release, Dr. Darda's publication include well-documented notes and insightful comments about notable persons in addition to commentaries. Now let's move forward to our fifth daily update, which belongs to the category of obituaries. Congress Lok Sabha MP Balu Dhanorkar passes away in Delhi. Congress leader Balu Dhanorkar, the lone Lok Sabha member from Maharashtra, died recently in a private hospital in the National Capital Region. He was 47 years old. Dhanorkar began his political career in the Shiv Sena of Balasaheb Thakre in Chandrapur district, where he won the assembly election in 2014. He was, however, interested in running for the Lok Sabha seat of Chandrapur, which has traditionally been represented by BJP's Hansraj Ahir. Dhanorkar became a member of the Congress party and defeated Ahir. Now let's move forward to our sixth daily update, which belongs to the category of Science and Technology. AI supercomputer Erawat ranked 75th in the world. The AI supercomputer Erawat, which is located at CEDAC in Pune, has been ranked 75th in the world. The 61st edition of the top 500 global supercomputing list was announced during the International Supercomputing Conference ISC 2023 in Germany. The Erawat supercomputer installed at the Center for Development of Advanced Computing, CEDAC in Pune, Maharashtra, is India's largest and fastest supercomputer with a peak speed of 13,170 teraflops, R peak. As part of the government's National Program on Artificial Intelligence AI, the AI system was implemented. Now let's move forward to our seventh daily update, which belongs to the category of appointment. Indian origin Sikh becomes first turban wearing Lord Mayor of UK city Coventry. A local British Sikh councillor in Coventry has made history by becoming the city's first turban wearing Lord Mayor. Jaswant Singh Bedi, who was born in Punjab and spent some time as a child in West Bengal's Calcutta, moved to Coventry 60 years ago and has been a city councillor for 16 years. Bedi has been involved in the establishment of religious, social and community projects in Coventry. He takes over as Lord Mayor from Councillor Kevin Mayton, while Councillor Mal Mutton has been named Deputy Lord Mayor for the coming year. Now let's move forward to our 8th daily update, which belongs to the category of economy. 1100 FPOs have been allocated to National Cooperative Development Corporation, NCDC. With the announcement to construct 1100 new farmer producer organizations, FPOs, in the cooperative sector, the national government's objective of Sahkar Se Samriddhi receives an additional push. The Ministry of Cooperation announced in a statement that a target of these 1100 additional FPOs has been allocated to the National Cooperative Development Corporation NCDC by the Ministry of Agriculture and Farmers Welfare under its formation and promotion of 10,000 FPO scheme. The government launched FPO in 2020 with a total budgeted cost of ₹6,865 crore. Now let's move forward to our 9th daily update, which belongs to the category of agreement. Goa signed MOU with Uttarakhand for strengthening tourism cooperation. Officials from the governments of Goa and Uttarakhand have signed a memorandum of understanding MOU to work together to improve the tourism landscapes of both Goa and Uttarakhand. The MOU is aimed at promoting bilateral cooperation in the travel and tourism sector and facilitating travel between the states to increase the number of tourists visiting Goa and Uttarakhand respectively. The initiative aims to encourage people to witness and experience the rich heritage and vivid culture of India. Now let's move forward to the 10th and last daily update for today, which belongs to the category of schemes and committees. Giriraj Singh launches Samarth campaign to promote digital transactions at Gram Panchayat level. The Samarth campaign has been launched to promote digital transactions across 50,000 Gram Panchayats. The campaign's main goal is to promote digital transactions in rural areas with a particular emphasis on women. Giriraj Singh, Union Minister for Rural Development and Panchayati Raj, launched the campaign in Lucknow and complimented the self-help group for reducing their NPA from 9.58% in 2013 to less than 2% presently. He recognized BC Sakhi's commitment to the emerging digital economy and stated that India is establishing worldwide standards in women's empowerment. So this brings us to the end of today's episode of Daily Current Affairs Updates. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you.
नमस्कार, आपण ऐकत आहात चालू घडामोडी हे सत्र. मी तेजल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजची पहिली बातमी. मोदी यांचा आगामी अमेरिकी दौरा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आणखी पवित्र करेल असं भारत प्रशांत क्षेत्रासाठीचे जो बायडन सरकारचे उच्चपदस्थ कर्ट कॅम्पबेल यांनी म्हटलं. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या विश्वास आणि दृढ संबंध सध्याचे नसून दशकापूर्वीचे असल्याचंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याबद्दल जागतिक पटलाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वपूर्ण आहे असं सांगितलं गेलं. या भेटीमुळे गुंतवणूक आणि लोकांच्या एकमेकांबरोबरच्या संबंध वाढीला चालना मिळेल असंही कॅम्पबेल म्हणाले. भारत अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भागीदारीवर ते म्हणाले की आमच्या विद्यापीठांनी अभियंते आणि तंत्रज्ञांना आणखी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अमेरिकेच्या दोनही सभागृहांना संबोधित करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत. पुढील बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातील द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. अपेक्षेप्रमाणे बँकेने व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. धोरण आढाव्याची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की चलनविषयक धोरण समितीने पॉलिसी रेपो दर 6.5% अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला तर स्थायी ठेव सुविधा अर्थात SDF दर 6.25% कायम ठेवला. पूर्वीच्या 6.75% सीमंत स्थायी सुविधा आणि बँक दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एमपीसीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला की वाढीला पाठिंबा देताना महागाईवर लक्ष केंद्रित करून ती बरोबरीनं ठेवली जाईल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की 3 मार्च ते 1 एप्रिल 2023 दरम्यान भारतातील ग्राहक किंमत महागाई कमी होऊन ती 6.7% खाली आली. मुख्य चलनवाढ अजूनही ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. 2023 ते 2024 अंदाजानुसार चलनवाढीत कुठलाही बदल होणार नाही. मूल्यांकनानुसार महागाई 4% वर राहील. शक्तिकांत दास म्हणाले की सर्व घटकांचा विचार करून आणि सामान्य मान्सून गृहीत धरल्यास सीबीआय चलनवाढ 5.1% राहण्याचा अंदाज आहे. 2000 बँकेतून काढण्याबाबत ते म्हणाले की मेच्या 3 आठवड्यापासून चलनातील घट आणि सरकारी खर्चात वाढ यामुळे प्रणालीतील तरलता वाढली. आरबीआयचे बाजार कामकाज आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर 2000 रुपयांच्या नोटा जमा झाल्यामुळे या तरलतेत आणखी वाढ झाली. पुढील बातमी. दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या जम्मू काश्मीरमधल्या 86 ठिकाणच्या 124 मालमत्ता जप्त करण्यासाठी SIA आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला सुरुवात झाली. राज्य तपास संस्था अर्थात SIA आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कार्यकारी गटानं राज्यविरोधी कारवाई संबंधित सरकारच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाशी सुसंगत दहशतवाद निधीच्या विरोधात कायदेशीर चौकट विस्तृत केली. बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा अर्थात UAPA कलम 8 आणि कलम 25 अंतर्गत SIA पोलीस कार्यकारी शाखा आणि संबंधित न्यायालयांनी या कलंकित मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. दहशतवादाविरुद्ध दृढ निश्चय दाखवून आंतरराष्ट्रीय सनद आणि दहशतवादाविरुद्धच्या अधिवेशनांच्या आवश्यकतेनुसार दहशतवाद समर्थन प्रणालीचं निर्मूलन करण्यासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यानंतरची बातमी. बाय पोरजॉय हे अतितीव्र चक्रीवादळ गेल्या 6 तासात 7 किलोमीटरच्या वेगानं अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकलं. हे वादळ मुंबईपासून 950 किलोमीटर अंतरावर आहे. येत्या 24 तासापासून 3 दिवसात हे वादळ वायव्येकडे प्रवास करेल असं हवामान विभागानं सांगितलं. मासेमारांना 12 तारखेपर्यंत समुद्रात जाण्यास बंदी आहे. लोकांनीही समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील घडामोड. मुंबईतले रस्ते स्वच्छ आणि खड्डेमुक्त करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाईनचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. हेल्पलाईनद्वारे नाले सफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली. तातडीनं कचरा आणि डेब्रिज उचललं गेलं पाहिजे यासाठी मुंबई महापालिकेनं यंत्रणा सतर्क ठेवावी असे निर्देश देण्यात आले. मुंबईतल्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करणार असल्याचंही यावेळी सांगितलं गेलं. पुढील घडामोड. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 26% जलसाठा शिल्लक असून पावसानं ओढ दिली तर नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचं आगमन उशिरा होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज पाहता नाशिककरांवरचं पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत जाईल. त्यामुळे नाशिककरांना यंदा पाणी जरा जपूनच वापरावं लागेल. नाशिक जिल्ह्यातल्या माणिकपुंज आणि नाग्या साक्या या 2 धरणातला पाणी साठाही 0% आहे. वळूया पुढील बातमीकडे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त विज्ञान भवन इथं एक संवादात्मक सत्राचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय उपस्थित होते. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीची दखल घेऊन डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी 2022 ते 2023 या वर्षाच्या क्रमवारीच्या आधारे विजेत्यांचा सत्कार केला. या क्रमवारीत मोठ्या राज्यांमध्ये केरळ अव्वल स्थानी असून त्यानंतर पंजाब आणि तमिळनाडू राज्यांनी स्थान मिळवले. लहान राज्यांमध्ये गोवा आघाडीवर असून त्यानंतर मणिपूर आणि सिक्कीम राज्यांनी स्थान मिळवले. केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू काश्मीर दिल्ली आणि चंदीगड यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी विविध जिल्ह्यांसाठी इट राईट चॅलेंज टप्पा 2 च्या विजेत्यांचा मांडवीय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट निकाल असलेले बहुतांश जिल्हे हे तमिळनाडू मध्य प्रदेश पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातले आहेत. या देशभरात अन्न गुणवत्ता मानकांची पूर्तता व्हावी यासाठी FSSAI द्वारे 25 लाख अन्न उद्योगांना पुढच्या 3 वर्षात प्रशिक्षण दिले जाईल. देशभरात 100 फूड स्ट्रीट्स उभारण्याची घोषणाही यावेळी झाली. पुढील बातमी. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL पुनरुज्जीवनासाठी 89,047 कोटी रुपयांच्या 3rd पॅकेजला मान्यता देण्यात आली. यामुळे BSNLचं भागभांडवल 2,10,000 कोटी रुपये होणार आहे. या पॅकेजमुळे देशाच्या अतिदुर्गम भागात 4G आणि 5G सह सेवा देण्यासाठी BSNL एक स्थिर आणि सक्षम पुरवठादार म्हणून काम करेल. गुरुग्राममधल्या हुडा सिटी सेंटर ते सायबर सिटी सेंटर मेट्रो जोडणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. जाणून घेऊ पुढील घडामोड. खरीप पिकांच्या 2023 ते 2024 पणन हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. पीक पद्धतीतील वैविध्य राखून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्यासाठी 2018-19 केंद्रीय अंदाजपत्रकात उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 आधारभूत किंमत राखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला अनुसरून ही वाढ करत असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. ही वाढ गेल्या 7 वर्षातील सर्वाधिक असल्याचं गोयल म्हणाले. धानाच्या किमान आधारभूत किमतीत 143 रुपयांची वाढ करून ती प्रति क्विंटल 2183 रुपये करण्यात आली. मुगाच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक 10.4% वाढ करण्यात आली. प्रति क्विंटल 8558 रुपये करण्यात आली. या निर्णयानुसार नव्या आधारभूत किमतीमुळे बाजरीसाठी 82% तर तुरीसाठी 58% नफा मिळणे अपेक्षित आहे. सोयाबीनसाठी 52% आणि उडीदासाठी 51% नफा मिळेल. गेल्या काही वर्षात सरकार अन्नधान्याबरोबरच डाळी, तेलबिया, भरड धान्य यांच्या लागवडीसाठी विशेष प्रोत्साहन देत आहे. तसंच सरकारच्या विविध योजनांमुळे 2022-23 या वर्षात 330 दशलक्ष टन अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन अपेक्षित असल्याचं गोयल म्हणाले. वळूया पुढील बातमीकडे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे मावते अध्यक्ष भुजभूषण सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी 15 जूनपर्यंत पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं. कुस्तीपटूंबरोबर ठाकूर यांनी सुमारे 7 तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना चर्चेबद्दल माहिती दिली. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जून रोजी होईल. महासंघाच्या अंतर्गत एक समिती स्थापन करण्यात येऊन तिच्या प्रमुखपदी एक महिला असेल. कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्यात येतील असं आश्वासन ठाकूर यांनी दिलं. 15 जूनपर्यंत निदर्शनं आंदोलन न करण्याचं कुस्तीपटूंनी मान्य केलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस आणि त्यांच्या शिष्टमंडळानं मुंबईतल्या पश्चिम नौदलाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जर्मनीचे राज्य सचिव बेनेडिक्ट झिमर, संचालक जॅस्पर विक, भारतातले जर्मनीचे राजदूत डॉक्टर फिलिप अकरमन, पश्चिम नौदलाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी आणि इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी पिस्टोरियस यांनी नौदल प्रमुख अॅडमिरल हरिकुमार यांच्याशी संवाद साधला. भारत आणि जर्मनीनं 2006 द्विपक्षीय संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर संरक्षण सहकार्याबाबत परस्पर संवादात लक्षणीय वाढ झाली. सागरी क्षेत्रातील सहकार्य महत्वाचा भाग आहे. यात नौदल जहाज आणि शिष्टमंडळाचे प्रशिक्षण आणि परस्पर द्विपक्षीय भेटींचा समावेश आहे. या भेटीत दोनही देशांच्या नौदलांनी सागरी क्षेत्रातील तणाव, चाचीगिरी, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या विषयावर चर्चा केली. पुढील बातमी. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पहिल्या इंग्रजी भाषेतल्या वृत्तनिवेदक गीतांजली अय्यर यांच्या निधनाबद्दल माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी शोक व्यक्त केला. अय्यर यांनी बातम्यांमध्ये विश्वासार्हता सोबतच एक वैशिष्ट आवाजानं पत्रकारिता आणि प्रसारण जगतात एक विशिष्ट ओळख बनवली होती. अय्यर यांचं नवी दिल्लीत निधन झालं त्या 76 वर्षांच्या होत्या. पुढील घडामोड. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं 21 जूनपर्यंत संरक्षणात्मक जामीन मंजूर केला. सरकारी भेटवस्तू विकल्याप्रकरणी खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाकिस्तान सरकारनं खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध तोशाखाना भेटवस्तूंबद्दल बनावट पावत्या तयार करणं आणि त्या सादर केल्याबद्दल फसवणूक आणि खोटारडेपणाचा गुन्हा नोंदवला होता. लाहोर उच्च न्यायालयानं बुशरा बीबी यांना 13 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत अटक करण्यापासून पोलिसांना मनाई केली. सध्या इम्रान खान यांच्याविरोधात 100+ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. बुशराला तोशाखाना भेटवस्तू आणि ट्रस्ट खटल्यात नामनिर्देशित केले गेले. वळूया पुढील बातमीकडे. पश्चिम बंगालमधल्या कथित महानगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने कोलकाता इथं 20 ठिकाणी छापे पाडले. पश्चिम बंगालमध्ये विविध पालिकांमधल्या लिपिक, सफाई कर्मचारी, शिपाई आणि वाहन चालकांच्या भरतीमध्ये कथित अनियमित प्रकरणी हे छापे टाकण्यात आले. या घोटाळ्याच्या सीबीआय आणि ईडीकडून सुरू असलेल्या तपासाला अंतरिम स्थगिती देण्याच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाला पश्चिम बंगाल सरकारने आव्हान दिलं. या अपिलावर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. वळूया पुढील बातमीकडे. कॅनडामध्ये जंगलातल्या सीमारेषांवर लागलेल्या आगीचा धूर सीमा ओलांडून अमेरिकेत पोहोचला. लाखो लोक धोकादायक वातावरणात यामुळे आहे. अमेरिकेच्या एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी मेट्रिक, न्यूयॉर्क सिटी आणि पेनन्सिल्व्हेनियाच्या लेहाई व्हॅलीमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 400 वर गेला. 50 किंवा त्यापेक्षा कमी पातळी ही चांगली मानली जाते. या वाढलेल्या पातळीचा निरोगी लोकांना त्रास होऊ शकेल ही शक्यता लक्षात घेऊन बाह्य शारीरिक हालचाली कमी करण्याचा सल्ला नागरिकांना मिळाला. प्रमुख विमानतळांवर उड्डाणं थांबवण्यात आली असून मेजर लीग बेसबॉल खेळ पुढे ढकलण्यात आला. विद्यार्थ्यांना आज अशा पद्धतीने आपण चालू घडामोडींचा आढावा घेतला आहे. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.
हॅलो लिसनर्स अँड वेलकम टू आवर इंग्लिश लँग्वेज प्रोग्राम डेली करंट अफेअर्स अपडेट्स. दिस इज युअर आरजे प्रियांका अँड विदाउट एनी फर्दर डिले वी बिगिन आवर टुडेज एपिसोड विद आवर व्हेरी फर्स्ट डेली अपडेट विच बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ इम्पॉर्टंट डे, वर्ल्ड फूड सेफ्टी डे 7th June. Every year on June 7th, World Food Safety Day is observed to encourage producers, consumers and governments to acknowledge the mutual responsibility of food safety. The World Health Organization WHO and the Food and Agricultural Organization FAO together designated this day in 2018. World Food Safety Day theme 2023 is Food Standards Save Lives. This day aims to increase awareness about food safety, to minimize health concerns and risks posed by foodborne diseases. Now let's move forward to our second daily update, which belongs to the category of books. Ajay to Yogi Adityanath launched on UPCM's 51st birthday. Renowned author Shantanu Gupta unveiled his latest masterpiece, a graphics-based novel titled Ajay to Yogi Adityanath, which beautifully captures the extraordinary life journey of Uttar Pradesh's Chief Minister Yogi Adityanath. The novel was released in conjunction with the CM's 51st birthday, adding a special significance to the occasion. The launch event witnessed the presence of esteemed guests, including Public Works Department Minister Jitin Prasad, Education Minister Sandeep Singh and others. Now let's move forward to our third daily update, which belongs to the category of awards. Indian shooters won gold at the ISSF Junior World Cup. Indian shooters Abhinav Shaw and Gautami Bhanot clinched the gold medal in the mixed team event at the ISSF Junior World Cup in Seoul, Germany. Demonstrating remarkable teamwork, Gautami Bhanot and Abhinav Shaw outperformed their French counterparts Oceane Muller and Romain Orfrer, securing a resounding 17-7 victory in the final of 10-meter air rifle mixed team category. Dhanush Srikant also won the men's 10-meter air rifle on day 3 of the ongoing International Shooting Sport Federation ISSF World Cup Junior. Now let's move forward to our fourth daily update, which belongs to the category of appointments. Dennis Francis elected as president of the UN General Assembly. Dennis Francis, a citizen of Trinidad and Tobago TT, created history by becoming the first TT citizen to be elected as the president of the UN General Assembly, UNGA. Francis, who has served in the diplomatic service for over 40 years, was nominated on April 1st and faced no opposition in the election. He will serve as the 78th president of the UNGA. United Nations General Assembly, UNGA, is the United Nations chief policymaking and representative organ and was created in 1945. It is one of the 6 principal organs of the United Nations. Now let's move forward to our fifth daily update, which belongs to the category of appointments. Dr. Abdullah elected as president of World Meteorological Organization. A meteorologist of United Arab Emirates, UAE, Dr. Abdullah Al Mandous has been elected as the new president of the World Meteorological Organization, WMO, for a 4-year term from 2023 to 2027. The WMO is an authoritative body within the UN system that focuses on weather, climate, hydrological and related environmental fields. Dr. Abdullah, the official candidate of the UAE, scored 95 votes out of the 193 member states and territories. This is the first time that a GCC meteorologist and an Arab meteorologist from Asia has been named the president of WMO. Now let's move forward to our sixth daily update, which belongs to the category of international. Nova Kakhovka Dam in Ukraine destroyed. Nova Kakhovka Dam in Ukraine has suffered a catastrophic blow, leading to the concerns of devastating flooding. Ukraine's military and NATO have accused Russia of blowing up the dam, while Russia has blamed Ukraine. Thousands of people were evacuated from communities in the surrounding areas as catastrophic floods engulfed low-lying areas either side of the River Dnipro. The Kakhovka hydroelectric power plant is in the city of Nova Kakhovka in the Kherson region. The city is currently under Russian occupation. Now let's move forward to our seventh daily update, which belongs to the category of state. Kerala Fiber Optical Network launched by PVIG. Kerala Chief Minister Pinarayi Vijayan on 5th June launched the ambitious Kerala Fiber Optical Network, KFON, which is envisaged to provide high-speed internet connectivity for all households in the state. Basically, KFON will act as an infrastructure provider. It is an optical fiber cable network of 30,000 kilometers with 375 points of presence across Kerala. The KFON infrastructure will be shared with all service providers, including cable operators. While KFON will do the cable work for government offices, individual beneficiaries will have to depend on private, local internet service providers. Now let's move forward to our 8th daily update, which belongs to the category of ranking and reports. NIRF announced rankings of higher education institutions. The National Institutional Ranking Framework, NIRF, under the Union Ministry of Education, announced the India Rankings 2023 of higher education institutions. The Indian Institute of Technology, IIT Madras in Chennai, remained the best educational institution in overall rankings for the fifth consecutive term. The Indian Institute of Science, IISc, Bengaluru, ranked as the best university. Miranda House, Delhi, is ranked the best college. Indian Institute of Management, IIM, Ahmedabad, is the top management institute. AIIMS, Delhi, is ranked the best medical college. Now let's move forward to our 9th daily update, which belongs to the category of states. Maharashtra celebrated 350th Rajyabhishek Day of Chhatrapati Shivaji Maharaj. Maharashtra celebrated the 350th Rajyabhishek Day, Coronation Day of Chhatrapati Shivaji Maharaj, on June 6th. Various programs were organized at various places, including the Raigarh Fort in Maharashtra. Rajyabhishek ceremonies were also held at Lal Mahal in Pune and New Palace in Kolhapur in the presence of dignitaries. Sambhaji Raje Chhatrapati was present at Raigarh Fort. NCP President Sharad Pawar was in Pune and Shahu Maharaj Chhatrapati was present at Kolhapur Palace. Now let's move forward to the 10th and last daily update for today, which belongs to the category of national. Procurement ceilings of 40% for Tur, Urad and Masoor removed. For enhancing domestic production of pulses, the government has removed the procurement ceilings of 40% for Tur, Urad and Masoor under Price Support Scheme PSS operations for 2023-24. The government imposed stock limits on Tur and Urad by invoking the Essential Commodities Act 1955 in order to prevent hoarding and unscrupulous speculation. The department has also asked Central Warehousing Corporation and the State Warehousing Corporations to provide the details pertaining to Tur and Urad held in their warehouses. So this update brings us to the end of today's episode of Daily Current Affairs Updates. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you.